नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी आज लोकसभेंत अर्थीक सर्वेक्षण 2025-26 प्रत सादर केली. मुख्य अर्थीक सल्लागारांच्या मार्गदर्शना खाला अर्थ मंत्रालयाच्या अर्थीक वेव्हार विभागान हो दस्तऐवज तयार केला. अर्थीक सर्वेक्षण म्हणजे देशाच्या सध्याच्या आर्थीक स्थितीचो आनी फुडारातल्या दृष्टीकोनाचो व्यापक आढावो आसा. उपरांत सभागृह फुडल्या म्हयन्याच्या 1 तारखेक परत बसके खातीर तहकूब केला, ज्या दिसा केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 सादर करतले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचो पयलो पावणो फुडल्या म्हयन्याच्या 13 तारखे मेरेन चलतलो. दुसरो पावणो 9 मार्च ते 2 एप्रील मजगती जातलो. अर्थसंकल्पीय अधिवेशना वेळार 30 बसका जातल्यो. देश आता दीर्घकालीन प्रलंबीत समस्यापासून मुखार वता आनी दीर्घकालीन उपायांच्या मार्गार ठामपणान पावल घालता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणलां. तांणी सांगलें की तांच्या सरकाराची ओळख सुदारणा, कामगिरी आनी परिवर्तन ह्या मार्गान जाल्या आनी देश आतां सुदारणा एक्सप्रेसीत चडला.
समय व्यवधान का नहीं है, आज समय समाधान का है. आज प्राथमिकता व्यवधान नहीं है, आज प्राथमिकता समाधान है. मैं सभी माननीय सांसदों से आग्रह करूंगा कि वे आए, राष्ट्र के लिए आवश्यक समाधानों के दौर को हम गति दें, निर्णयों को हम शक्ति दें और लास्ट माइल डिलीवरी में हम सफलतापूर्वक आगे बढ़े.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिसा आज नवी दिल्लीत संसद भवन संकुलात माध्यमाकडे उलयताना मोदी हांणी म्हळें की सरकारान कल्याणकारी योजनांच्या निमण्या टप्प्या मेरेन पावपाचेर भर दिला. 2047 मेरेन विकसीत भारताचे ध्येय साध्य करपाक मुखावेली 25 वर्सां म्हत्वाची आसतली अशें ते उलयले. काल संसदेच्या दोनी सभागृहांक उद्देशून राष्ट्रपतींनी केल्ले भाषण हे देशातले 140 कोटी जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आशिल्ल्याचे सांगून भारत EU मुक्त व्यापार कबलात FTA हालीच निमण्या टप्प्यार पाविल्ल्या बद्दल तांणी विश्वास व्यक्त केलो की हे आत्मविश्वासू, स्पर्धात्मक आनी उत्पादक भारताच्या दिशेन एक व्हड पावल आसा.
राष्ट्रपति जी का उद्बोधन 140 करोड़ देशवासियों के आत्मविश्वास की अभिव्यक्ति था, 140 करोड़ देशवासियों के पुरुषार्थ का लेखा जोखा था और 140 करोड़ देशवासी और उसमें भी ज्यादातर युवा उनके एस्पिरेशंस को रेखांकित करने का बहुत ही सटीक उद्बोधन. सभी सांसदों के लिए कई मार्गदर्शक बातें भी कल आदरणीय राष्ट्रपति जी ने सदन में सबके सामने रखी है.
एक नवीन बाजारपेठ उघडल्या आनी देशातल्या उत्पादकांनी FTA लाभ घेवचो. भारताची लोकशा आनी लोकसंख्या ही जगा खातीर आशा आसा आनी आता हो देश आकर्षणाचे केंद्र जाला अशें ते उलयले. उद्योग आनी अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग DPIIT आज एक संकल्पना नोट जारी केली, जातून जागतीक सर्वोत्तम पद्दतीकडे सुसंगत जावपाक डिझायन कायदो 2000 सुदारणा प्रस्तावीत केल्यात. वाणिज्य आनी उद्योग मंत्रालयान म्हणला की प्रस्तावित सुदारणा डिजिटल नवोपक्रम, आभासी उत्पादना आनी ग्राहक अनुभवांनी वैशिष्ट्यकृत आशिल्ल्या विकसित परिस्थितीत भारताचो डिझायन कायदो प्रासंगीक उरपाची खात्री करपाचो प्रयत्न करतात. DPIIT मुखावेली चर्चा आदी सुदारणांचो तपशीलवार विकास सुलभ करपाच्या प्रस्तावांचेर भागधारकाकडच्यान सूचना मागयल्यात. सर्वोच्च न्यायालयान आयज विद्यापीठ अनुदान आयोग उच्च शिक्षण संस्थांनी समानतेचो प्रचार नियमावली 2026 स्थगीत दवरपाचे आदेश दिल्यात. न्यायालयान सर्वसाधारण वर्गाआड भेदभाव करपी म्हणून आवाहन दिल्ल्या नियमावली बद्दल कांय आक्षेप व्यक्त केले. न्यायालयान अशें सुचयले की प्रख्यात कायदे तज्ञांचो समावेश आशिल्ल्या समितीन ह्या नियमावलीचो पुनर्विचार करचो. न्यायालयान अशें निरीक्षण नोंद केले की ही नियमावली प्रथम दर्शनी अस्पष्ट आसात आनी ताचो गैरव्यवहार जावंक शकता. भारताचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आनी न्यायमूर्ती जयमाल्य बागचीच्या खंडपीठान 2026 नियमावलीच्या घटनात्मकतेक आव्हान दिवपी 3 रीट याचिकांचे सुनावणी केली. न्यायालयान 19 मार्चाक परत करपायोग्य याचिकांचेर संघ आनी विद्यापीठ अनुदान आयोगाक नोटीस दिली. तो मेरेन 2026 नियमावली स्थगीत दवरल्या. न्यायालयान मुखार आदेश दिला की 2012 UGC नियमावली ह्या मजगती कार्यरत उरतली. आज बुलावायोतल्या क्वीन स्पोर्ट्स क्लब हांगा जाल्ल्या 19 वर्सां सकयल्या दादल्यांच्या विश्वचषकांत भारतान सुपर 6 स्टेज खेळांत झिम्बाब्वेचो 204 धावण्यांनी पराभव केलो. विहान मल्होत्राच्या नाबाद 109 धावांच्या खेळांत भारतान 50 षटकांत 352 धावण्यो उबारल्यो. भारतीय हवामान खात्यान आयज नवी दिल्ली हरियाणा, चंदीगढ हिमाचल प्रदेश आनी पंजाबाचेर दाट धुके आशिल्ल्यान थंड लारांचो अदमास काडला. तशेंच बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, उपहिमालय, अस्तंत बंगाल, सिक्कीम, उत्तर प्रदेश आनी उत्तराखंड हांगाय दाट धुके पडटले असो अदमास आयएमडीन दिला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.